आता आपण जैव भूरासायनिक चक्र अर्थात बायो जिओकेमिकल सायकल याकडे वळूया. सजीवांच्या वाढीला आवश्यक असणाऱ्या पोषक द्रव्यांचे अजैविक घटकांकडून जैविक घटकांकडे आणि जैविक घटकांकडून अजैविक घटकांकडे रूपांतरण होत असते. पोषक द्रव्यांचा परिसंस्थेतील प्रवाह मार्ग चक्रीय स्वरूपाचा असतो आणि या चक्रीय प्रवाह मार्गाला जैव भूरासायनिक चक्र असं म्हणतात. जीवावरण, शिलावरण, वातावरण आणि जलावरण या पृथ्वीच्या सर्व आवरणांच्या माध्यमातून हे चक्र अविरत चालू असतं. जैव भूरासायनिक प्रक्रियेमध्ये जैविक, भूस्तरीय आणि रासायनिक घटक समाविष्ट असतात. परिसंस्थांतर्गत रासायनिक पोषक द्रव्यांचं चक्रीभवन गुंतागुंतीचं आहे. ते परिसंस्थेतील ऊर्जा वहनावर अवलंबून असतं. जलचक्र, कार्बन चक्र, नायट्रोजन चक्र ही महत्वाची जैव भूरासायनिक चक्र आहेत. जैव भूरासायनिक चक्र दोन प्रकारची असतात. पहिलं आहे वायुचक्र आणि दुसरं आहे अवसादन चक्र. वायुचक्रामध्ये मुख्य अजैविक वायुरूप पोषक द्रव्यांचं संचयन पृथ्वीच्या वातावरणात, तर अवसादन चक्रात मुख्य अजैविक पोषक द्रव्यांचे संचयन पृथ्वीवरील मृदा, अवसाद आणि अवसादी खडकात आढळतं. वायुचक्रामध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड इत्यादी, तर अवसादन चक्रात आयर्न म्हणजे लोह, कॅल्शियम, फॉस्फरस आणि जमिनीतील इतर घटकांचा समावेश असतो. अवसादन चक्रापेक्षा वायुचक्र वेगानं घडतं. उदाहरणार्थ एखाद्या स्थानिक भागात कार्बन डायऑक्साईड जमा झाला असेल तर वाऱ्याबरोबर त्याचे लगेच विसरण होते किंवा वनस्पतींकडून त्याचे शोषण केले जाते. वायुचक्र आणि अवसादन चक्र ही दोन्ही चक्र एकमेकांपासून पूर्णपणे वेगळी करता येत नाहीत. उदाहरणार्थ नायट्रोजन हा वायू अजैविक स्वरूपात मुख्यतः वातावरणात आढळतो, तर नायट्रोजन ऑक्साईडच्या स्वरूपात तो मृदेत व अवसादामध्ये आढळतो. त्याप्रमाणे कार्बन अजैविक स्वरूपात मुख्यतः भूकवचातील दगडी कोळसा, ग्रॅनाईट, हिरा आणि चुनखडकांमध्ये आढळतो, तर जैविक स्वरूपात कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपात आढळतो. सामान्यपणे दगडी कोळशापेक्षा वनस्पती आणि प्राण्यांमध्ये कार्बनचं अस्तित्व कमी काळ असतं. हवामानातील बदल आणि मानवी क्रियांमुळे या वेगवेगळ्या चक्रांची गती, तीव्रता आणि संतुलन यावर गंभीर परिणाम होतात. म्हणून अलीकडच्या काळात या चक्रांच्या अभ्यासावर विशेष भर दिला जात आहे. ही नोंद वसंत चौधरी यांनी केली आहे.